नमस्कार श्रोत्यांनो, पुन्हा एक वार आपण सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. मला खात्री आहे की आपण सर्व आजच्या अध्ययनात भाग घेण्याकरिता तयारीत आहात आणि मोठ्या उत्सुकतेने आजच्या कार्यक्रमाची वाट पाहत आहात. तर आपला अधिक वेळ न घेता मी सर्वप्रथम आपणाकरिता सादर करीत आहे हे एक भक्तिपूर्ण गीत. आपण प्रार्थना करूया. हे आमच्या पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर पित्या, तू जो स्वर्ग सिंहासनावर विराजमान आहेस, ज्या तुझी दृष्टी आमच्यावर आहे आणि जो संपूर्ण सृष्टीचे नियंत्रण करणार आहेस, त्या तुझ्यासमोर आम्ही नतमस्तक होत आहोत. आमच्या सर्व अपराधांची आम्ही क्षमा मागत आहोत. प्रभू, आम्हाला ठाऊक आहे की आम्ही चुकलो आहोत, आम्ही तुला दुखावलेला आहे. तूच आमच्यावर दया कर, कृपा कर आणि आमच्या सर्व पापांची आम्हाला क्षमा कर. आम्हाला तू स्पर्श कर प्रभू. आमच्यापैकी अनेक लोक आज शरीराने दुर्बळ आहेत, आजारी आहेत. सर्वांना तू आरोग्य दे. जे मानसिक रूपाने आजारी आहेत त्यांना सुद्धा स्पर्श कर आणि आरोग्य पुरेव. जे विद्यार्थी परीक्षेच्या तयारीत आहेत त्या सर्वांना तू आपली बुद्धी दे, त्यांची मदत कर. जे काही ते वाचत आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी त्यांना तू विशेषतेने ज्ञान, समज आणि बुद्धी पुरेव. प्रत्येक लहान थोर व्यक्तीला मी तुझ्या पवित्र हातात देत आहे आणि हीच प्रार्थना करीत आहे की तू त्यांच्यावर आशीर्वाद पाठव, त्यांची तू मदत कर. आजच्या वचनाच्याद्वारे प्रत्येकाशी बोल प्रभू. ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये आम्ही तुझ्याजवळ मागत आहोत, म्हणून तू ऐक. आमेन. श्रोतनो, आज आम्ही उत्पत्तीचे पुस्तक 27वा अध्याय 5 पासून पुढच्या वचनांवर विचार करणार आहोत. याआधी आपण हगार व इश्माएल यांच्यामुळे अब्रामाच्या कुटुंबातला तंटा पाहिला. आता या दोन जुळ्यांमुळे इसाकाच्या कुटुंबात तंटा निर्माण झाला आहे आणि मानवी कुटुंबातल्या तंट्याचे स्वरूप हळूहळू कसे वाढत गेले हे या दोन तंट्यांवरून आपल्या लक्षात येईल. जेथे श्रोत्यांनो आई वडिलांमध्ये मतभेद असतात व अतिशय गंभीर स्वरूपाचे मतभेद असतात, तेथे त्या कुटुंबामधल्या मुलांमध्येही मतभेद व वैमनस्य निर्माण होते. रिबका व इसाक यांच्यातला गंभीर मतभेद काय होता हे आम्हाला ठाऊक नाही, परंतु त्यांनी आपल्या मुलांना स्वतःसाठी वाटून घ्यावे हेच मोठे बोलके चित्र आहे. जरी रिबका इसाकासारखी परमेश्वराच्या समक्षतेत चालणारी व्यक्ती नव्हती आणि तिने याकोबाला कपटाने आशीर्वाद मिळविण्याचे मार्गदर्शन केले असले, तरी इसाकही फार देवभिरू होता असे नाही. तसे असते तर त्याने याकोबावरही एसावा इतकीच प्रीती केली असती. हे दोघे पती पत्नी म्हणून परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे एकरूप झालेले नव्हते. प्रत्येकाला आपला स्वार्थ व आपल्या आवडत्या मुलाचे सुख हवे होते. पती पत्नी हे खुद्द देवाने जोडलेले एक अतिशय सुंदर नाते आहे आणि परमेश्वराला मध्ये ठेवून एक रूपता साधणारे हे नाते आहे. ते मानवी समाजाचा मूलभूत पाया आहे. जर ते नाते दुभंगले तर कुटुंब विभागल्या जाते आणि कुटुंब विभागल्या गेले की समाज टिकून राहू शकत नाही. इसाक व रिबका यांच्या नात्याला कुठेतरी छेद गेलेला होता आणि कळत नकळत त्यांच्या मुलांमध्येही हा छेद निर्माण झाला होता. मतभेद असण्यामध्ये काही गैर नाही, परंतु जर ते मतभेद कुटुंबाला विभागू लागले तर त्याची गंभीर दखल पती व पत्नी दोघांनीही घ्यायला हवी आणि प्रीतीने ते मतभेद दूर करायला हवेत. आणि यासाठी ख्रिस्ती कुटुंबाकरिता शांतीचा राजपुत्र व मूर्तिमंत प्रीती असलेल्या ख्रिस्ताची मदत सतत उपलब्ध असते. प्रार्थनेद्वारे विश्वासाने आज्ञापालन करून हे मतभेद दूर होऊ शकतात. इसाक व रिबका यांनी प्रीतीने आपसातले मतभेद लपविण्याचा प्रयत्न केलेला दिसत नाही, तर आपला आवडता मुलगा व नावडता मुलगा असा भेदभाव करून आपल्या मुलांनाही त्या मतभेदाचे शिकार बनवले होते. आईने किंवा वडिलांनी आपल्या मुलांपैकी केवळ एका मुलावर किंवा मुलीवर प्रेम करणे कौटुंबिक स्वास्थ्यासाठी फार घातक ठरते. अशाने श्रोत्यांनो कटुपणाचे बीज पेरल्या जाते, द्वेषाच्या भिंती उभ्या केल्या जातात आणि भावाभावांमध्ये आजन्म वैरत्व निर्माण होते. घरातले हे राजकारण घराला भंगणारे मोडणारे आहे. इसाकाने जणू याकोब व त्याच्या आईविरुद्ध कटच केला, पण रिबकेने आपली बुद्धी लढवून त्या कटाला शह दिला. 27वा अध्याय 5-8 वचने सांगतात, इसाक आपला मुलगा एसाव याशी बोलत असता रिबका ऐकत होती. मग एसाव हरणाची पारत करण्यास रानात गेला. इकडे रिबका आपला मुलगा याकोब यास म्हणाली, पहा मी तुझ्या बापास तुझा भाऊ एसाव याच्याशी असे बोलताना ऐकले की हरणाची पारत करून रुचकर पक्वान्न तयार करून आण, म्हणजे मी ते खाऊन मरण्यापूर्वी परमेश्वरासमक्ष तुला आशीर्वाद देईन. तर माझ्या बाळा, आता मी सांगते ते ऐक, माझ्या सांगण्याप्रमाणे कर. इसाकाने गुपचूप आपल्या लाडक्या एसावाला आशीर्वाद देण्याचे ठरवले, परंतु त्याची ही योजना पूर्णत्वास जाणार नव्हती, कारण रिबकेने त्याचे एसावाशी झालेले बोलणे ऐकले होते आणि इसाकाजवळ आपल्या लाडक्या याकोबाकरिता काही नाही हे तिने जाणून घेतले होते. इसाकाच्या या निर्णयाशी ती अजिबात सहमत नव्हती. याकोबाला उत्कृष्ट आशीर्वाद प्राप्त व्हावेत यासाठी आपल्या पतीची फसवणूक करण्यात तिला काही एक गैर वाटले नाही. लक्षात घ्या श्रोतांनो, की मुलांमध्ये आपण जो भेदभाव करीत आहोत त्यामुळे आपण मुलांमध्ये द्वेषाची प्रचंड भिंत बांधित आहोत याची किंचितही जाणीव इसाक व रिबका यांनी ठेवली नाही. आणखी जरा खोलवर जाऊन विचार केला तर लक्षात येईल की या दोघांकरिता त्यांची लाडकी मुले ढालीप्रमाणे झाली होती. जर रिबकेविषयीची कटुभावना व्यक्त करण्यासाठी इसाक एसावाचा उपयोग करीत होता, तर इसाकाविषयी अनादर व्यक्त करण्यासाठी रिबका याकोबाचा उपयोग करीत होती. मी अतिशयोक्ती करीत नाही, मी मानसशास्त्राचा थोडाफार अभ्यास केलेला आहे आणि अनेक कुटुंबांना त्यांच्या समस्यांसह फार जवळून पाहिले आहे. इसाक व रिबका दोघांचे हे कुटुंब गंभीर मतभेद असणाऱ्या अगणित कुटुंबाचे प्रतिनिधी आहे. मग आपण म्हणाल की यांचा विवाह तर देवाने जुळून आणला होता, मग या दोघांमध्ये इतका दुरावा का? हे खरे आहे श्रोतांनो की त्यांना देवाने विवाहाच्या पवित्र बंधनात एकत्रित आणले होते, पण त्याचा अर्थ असा नाही की देवाने त्यांचे वैयक्तिक गुण व अवगुण आणि वैशिष्ट्ये मिटून टाकले होते आणि त्यांना दोन साचांसारखे बनवले होते. तसे नाही, परमेश्वराने त्यांना भिन्न भिन्न व्यक्ती म्हणून बनवले होते आणि त्यांच्यातल्या भिन्नतेचा तो स्वतः आदर करीत होता. त्या दोघांनी एकमेकांना ते जसे आहे तसे स्वीकारणे, आपल्या साथीदारातील भिन्नतेचा आदर करणे आणि त्याच्याबरोबर प्रीतीने जुळून घेणे हे अगत्याचे होते. हे प्रत्येक ख्रिस्ती जोडप्यासाठी आवश्यक आहे आणि असे जुळून घेण्यासाठी येशू ख्रिस्ताचे त्याच्या मध्यस्थीचे फार मोठे सहाय्य आम्हाला प्राप्त होते. म्हणूनच इसाक व रिबका यांना आपसातला दुरावा मिटवणे शक्य होते. त्यांनी ते शक्य करण्याचा प्रयत्न केला नाही, त्यामुळे त्यांच्या मुलांमध्ये हा दुरावा आणि शेवटी वैमनस्य निर्माण झाले. आता आपण 9-13 वचने वाचूया. आताच्या आता कळपात जाऊन त्यातली दोन चांगली करडे घेऊन ये, म्हणजे मी त्यांचे तुझ्या बापाच्या आवडीचे पक्वान्न तयार करीन. मग ते तुझ्या बापाकडे घेऊन जा, म्हणजे तो ते खाऊन मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईल. यावर याकोब आपली आई रिबका हिला म्हणाला, पहा माझा भाऊ एसाव केसाळ माणूस आहे आणि मी तर केसरहित माणूस आहे. माझा बाप मला कदाचित चाचपून पाहिल आणि मी त्याला ठकवित आहे असे त्याला दिसून येईल, मग आशीर्वादाऐवजी शाप मात्र मी मिळवीन. त्याची आई त्याला म्हणाली, माझ्या बाळा, तुला शाप मिळाल्यास तो मला लागू, माझे एवढे म्हणणे ऐक व करडे घेऊ नये. याकोबाचा स्वभाव मुळातच फसवेगिरीचा होता. त्याने संधी साधून धूर्तपणाने एसावाकडून ज्येष्ठपणाचा हक्क मिळवला होता आणि आता तर त्याच्यासमोर आणखी एक सुवर्ण संधी हात जोडून उभी होती. पण आपल्या बापाला असे फसवताना आपण पकडले गेलो तर त्याचे परिणाम गंभीर होतील याची त्याला जाणीव होती. म्हणून त्याने यासंबंधी आपल्या शंका आईसमोर मांडल्यात. आपल्या लबाडीने आपण कदाचित आशीर्वादाऐवजी शापच ओढून घेऊ याचीही जाणीव याकोबाला होती, परंतु त्याला योग्य ती साथ देण्याकरिता त्याची आई समर्थ होती. श्रोत्यानो, 14-17 वचनांमध्ये पुढे सांगितलेले आहे, तेव्हा त्याने जाऊन ती आईकडे आणली आणि तिने त्याच्या बापाच्या आवडीचे पक्वान्न तयार केले. मग रिबकेने आपला वडील मुलगा एसाव याची घरात असलेली आपल्या जवळची उंची वस्त्री घेऊन आपला धाकटा मुलगा याकोब याला घातली. तिने त्याच्या हातास व मानेच्या गुळगुळीत भागास करडाची कातडी लपेटली आणि आपण तयार केलेले रुचकर पक्वान्न व भाकर ही आपला मुलगा याकोब याच्या हाती दिली. हा सर्व वृत्तांत श्रोत्यांना मोठा नाट्यमय व विलक्षण वाटतो, होय ना? आणि अनेक वाचकांना हा प्रश्न पडतो की पवित्र शास्त्रातल्या या व्यक्तिरेखा अशा लबाडीने का वागतात आणि परमेश्वराने त्यांची लबाडी कशी मान्य केली. पवित्र शास्त्रात नोंदलेली प्रत्येक गोष्ट देवाच्या मान्यतेला उतरलेली आहे असे कोणीच समजण्याचे कारण नाही. ह्यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या देवाला कधीच मान्य नव्हत्या, आणि त्या पात्रांनी किंवा व्यक्तींनी त्या गोष्टी केल्यात त्या परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध त्यांनी केल्यात. आता पहा ना, इसाक व रिबकेतले मतभेद अगदी विकोपाला गेलेले दिसतात. त्यांनी आपले मतभेद परमेश्वरासमोर सादर केलेले नाहीत, त्यासाठी परमेश्वराचे सहाय्य मागितलेले नाही. प्रत्येकाने स्वतःला जे पटेल ते, जे योग्य दिसेल ते करण्याचा प्रयत्न केला. आपण त्यामध्ये काही गैर करीत आहोत याची किंचितही जाणीव त्या दोघांपैकी एकालाही नव्हती. आपल्या लबाडीमुळे याकोबाला अयोग्य वळण लागेल असे रिबकेला वाटत नाही की आपल्या एसावालाच फक्त आशीर्वाद दिल्याने याकोब व रिबका यांना दुःख होईल असे इसाकाला वाटत नाही. इसाक व रिबका यांच्यामध्ये परस्पर प्रीती नव्हती असे म्हणायला काहीच हरकत नाही, आणि याचे परिणाम त्यांच्या एकमेकांशी व मुलांशी वागण्यावर नक्कीच झाला. अब्राम व सारा या एका सुंदर व आदर्श वाटणाऱ्या जोडप्यापासून आपण जसजसे दूर जाऊ किंवा पुढच्या पिढ्यांचा अभ्यास करू तसतसे आपला कौटुंबिक कलहांचा, मतभेदांचा व तंट्यांचा परिचय होईल. आजच्या जगामध्ये तर या सर्व गोष्टींनी कळस गाठला आहे. घटस्फोटाचे प्रमाण कोठे 30% तर कोठे 40% आहे, आणि जगातल्या काही देशांना विवाह घटस्फोट याविषयीचे आपले कायदे बदलावे लागत आहेत. श्रोत्यांनो, प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याची गरज आहे, आणि स्त्रियांचे शोषण हा एक गंभीर अपराध आहे. या दोन्ही गोष्टींसाठी योग्य ते पाऊल उचलायला पाहिजे, पण त्याचा अर्थ असा नाही की व्यक्ती स्वातंत्र्यासाठी इतरांचे हक्क व इतरांचे स्वातंत्र्य पायदळी तुडवणे. स्त्रियांचे शोषण होऊ नये, पण स्त्रियांनी आपले घरदार सोडून उच्चृंखलही असे वागू नये. पती पत्नींमधले मतभेद, घर भंगणे, मुलांची वाताहत होणे, समाजाला अशा प्रकारे कीड लागणे, या सर्वांच्या मुळाशी स्वार्थ, हेवा, आत्मकेंद्रित जीवन आहे. जोपर्यंत पापाचा निकाल लावला जात नाही तोपर्यंत विवाह टिकून राहणे, कुटुंब सुरक्षित राहणे व सामाजिक स्वास्थ्य न बिघडणे शक्य नाही. आमच्या रोजच्या कौटुंबिक प्रार्थना त्यासाठी पुरेशा होणार नाहीत. कुटुंब प्रमुखासह प्रत्येक व्यक्तीने ख्रिस्ताजवळ आपल्या पापांचा अंगीकार करायला हवा. ख्रिस्ताला आपला तारक म्हणून आपल्या जीवनात व हृदयात स्थान द्यायला हवे, आणि त्याच्या आज्ञेत राहून एकमेकांवर प्रीती करायला हवी. इफिसकरास पत्र 5:22 वचन सांगतं, बायकांनो प्रभूच्या अधीन असल्याप्रमाणे तुम्ही आपापल्या नवऱ्याच्या अधीन असा. 24 वचनात पॉल पुढे म्हणतो, तर मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन आहे तसे बायकांनीही आपापल्या नवऱ्याच्या अधीन असावे. यापेक्षा कठीण बोध पॉलाने नवऱ्यांना उद्देशून केला आहे, म्हणून असं समजू नका की आपल्या बायकोला तिच्या जागेवर ठेवण्याची आपल्याला शास्त्रातूनच परवानगी मिळाली आहे. 25 वचनात पॉल पुढे म्हणतो, इफिसकरास पत्र 5:25 वचन, नवऱ्यांनो जशी ख्रिस्तानेही मंडळीवर प्रीती केली तशीच तुम्ही आपापल्या बायकोवर प्रीती करा. त्याने मंडळीवर प्रीती केली आणि आपणाला तिच्याकरिता अर्पण दिले. पुढे तो 28 वचनात म्हणतो, त्याचप्रमाणे नवऱ्यांनीही जशी आपल्या शरीरावर तशी आपापल्या बायकोवर प्रीती केली पाहिजे. जो आपल्या बायकोवर प्रीती करतो तो स्वतःवर प्रीती करतो. देवाने दिलेले हे परिमाण आपल्या विवाहाच्या साथीदाराबाबत स्वतःला लावून पहा, म्हणजे देवाच्या दृष्टीने याबाबत तुम्ही कोठे आहात हे तुम्हाला कळेल. आई वडील व मुले यांच्यातील परस्पर संबंधाविषयी पवित्र शास्त्र काय सांगते ते आपण कलसेकरास पत्र 3:20-21 या वचनांमधून वाचूया. लेकरांनो, तुम्ही सर्व गोष्टीत आपल्या आईबापांची आज्ञा माना, कारण हे प्रभूला आवडते आहे. बापांनो, तुम्ही आपल्या लेकरांना चिडू नका अशासाठी की त्यांनी उदास होऊ नये. घरातील प्रत्येक व्यक्ती जर ख्रिस्ताला अनुसरणारी असेल तर त्या घरामध्ये निश्चितच प्रीतीचे व शांतीचे वातावरण टिकून राहील. ख्रिस्त आपल्या वैयक्तिक जीवनाचे व कौटुंबिक जीवनाचे केंद्रस्थान असू द्या, मगच एकमेकांवर प्रीती करणे आपणाला सोपे जाईल. रिबकेने ठरवल्याप्रमाणे इसाकाला आवडते तसे स्वादिष्ट भोजन बनवले. याकोबाच्या हातावर व मानेवर शेळ्यांच्या करडाची कातडी लावली आणि ते भोजन याकोबाच्या हाती देऊन त्याला इसाकाकडे पाठवले. 18 वचन आपणाला सांगतं, तो आपल्या बापाकडे जाऊन म्हणाला, बाबा. तेव्हा तो म्हणाला, काय आहे? माझ्या बाळा तू कोण? वृद्धपणामुळे इसाकाची दृष्टी मंद झाली होती आणि त्यामुळे तो याकोबाला ओळखू शकला नाही. रिबका व याकोब यांनी त्याच्या या दुबळेपणाचा चांगलाच फायदा घेतला होता. 19:20 या वचनांमध्ये याकोबाचे उत्तर आम्हाला वाचायला मिळते. तेव्हा याकोब आपल्या बापास म्हणाला, मी एसाव आपला वडील मुलगा आहे. आपल्या सांगण्याप्रमाणे मी हे केले आहे, तर उठून बसा आणि मी हरणाचे मांस आणले आहे, एवढे खा आणि आपण मला आशीर्वाद द्यावा. तेव्हा इसाक आपल्या मुलास म्हणाला, माझ्या बाळा, तुला ते इतक्या लवकर कसे मिळाले? तो म्हणाला, आपला देव परमेश्वर ह्याने मला ते लवकर मिळू दिले. याकोब श्रोत्यानो मुळातच फसव्या वृत्तीचा होता. त्यात त्याला त्याच्या आईची साथ मिळाली होती आणि आपल्या भावाचे सोंग आणणे त्याला फार कठीण गेले नाही. तो जे सर्व इसाकाला सांगतो ते अगदी खोटे होते, परंतु तो ते एवढ्या आत्मविश्वासाने सांगत होता की त्याविषयी अधिक शंका घेण्याचे धाडस इसाकाला झाले नाही. इसाकाचा अंतिम व महत्वाचा आशीर्वाद मिळविण्यासाठी याकोब दोन गोष्टी खोट्या त्याला सांगत आहे. पहिली ही की मी एसाव तुझा प्रथम जन्मलेला मुलगा आहे, आणि दुसरी ही की तुझा देव यहोवा याने माझ्यासाठी ते घडून आणले. पहिले असत्य त्याने स्वतःच्या संदर्भात सांगितले आणि दुसऱ्या असत्यामध्ये त्याने आपल्या बापाचा देव यहोवा यालाही सामील करून घेतले. हे त्याचे वागणे मला फार परिचयाचे वाटते. अनेक लोक स्वतःविषयी स्वतःच्या ओळखीविषयी बिनधास्तपणे खोटे बोलतात. आपले पितळ उघडे पडले तर काय होईल याची काळजी ते करीत नाहीत आणि असे खोटे नाव सांगून अनेकांना बेमालूमपणे फसवतात. पुन्हा वेगळे रूप घेऊन तुम्ही नव्हेच असा आव सुद्धा आणतात. या जगामध्ये जितके वर्षे भोळे लोक असतील तितके वर्षे या भोळ्यांना फसवणारे लबाडही राहतील. या फसवेगिरीच्या व लबाडीच्या मागे माणसाची पापी वृत्ती आहे हे लक्षात घ्या, आणि पवित्र देवाला लबाडी मान्य नाही. याकोबाने हे जे फसवेगिरीचे कृत्य केले ते त्याला आवडले असे समजू नका. याकोबाचे दुसरे असत्य हे की त्याला यहोवाचे कृपेने शिकार लवकर मिळाली. त्याने एक खोटे लपविण्यासाठी दुसरे खोटे सांगितले आणि त्यामध्ये पवित्र देवाचे नाव सुद्धा गुंतवले. श्रोतांनो, देवाच्या नावाने फसवणूक करणारे आजही आहेत. त्यांच्यापासून आम्हाला फार सावध राहायचे आहे. आणि पवित्र शास्त्रात अनेक ठिकाणी खोट्या संदेष्टांपासून खोट्या शिक्षकांपासून आम्ही सावध राहायला पाहिजे असा स्पष्ट आदेश देण्यात आलेला आहे. याकोबाचे खोटे बोलणे एवढे गंभीर नसले तरी श्रोत्यांनो, पाप लहान असो की मोठे असो ते पापच असते. आणि याकोबाच्या या फसवणुकीचा देवाने निषेध केलेला आहे. त्याच्या या फसवणुकीचा देवाशी काही एक संबंध नव्हता. आता आपण 21-27 ही वचने वाचूया. मग इसाक याकोबास म्हणाला, माझ्या बाळा, जरा जवळ ये, तू माझा मुलगा एसावच आहेस की काय हे मला चाचपून पाहू दे. तेव्हा याकोब आपला बाप इसाक याच्या जवळ गेला. तो त्यास चाचपून म्हणाला, वाणी तर याकोबाची पण हात एसावाचे आहेत. त्याचे हात त्याचा भाऊ एसाव याच्या हातासारखे केसाळ होते म्हणून त्याने त्याला ओळखले नाही आणि त्याला आशीर्वाद दिला. तो त्यास म्हणाला, तू माझा मुलगा एसावच आहेस काय? तो म्हणाला, होय मीच तो. तो म्हणाला, ते मजकडे आण. मग माझ्या मुलाने म्हणजे तू आणलेले हरणाचे मांस खाऊन मी तुला आशीर्वाद देईन. याकोबाने ते त्याचकडे आणले व त्याने ते खाल्ले. मग त्याने त्यास द्राक्षरस आणून दिला, तो प्याला. मग त्याचा बाप इसाक त्यास म्हणाला, माझ्या मुला, जरा जवळ येऊन माझे चुंबन घे. त्याने जवळ जाऊन त्याचे चुंबन घेतले. तेव्हा त्याने त्याच्या वस्त्रांचा वास घेऊन आशीर्वाद दिला तो असा, पहा परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या शेताप्रमाणे माझ्या मुलाचा सुगंध येत आहे. श्रोत्यानो, इसाक एक फार मोठी गोष्ट करणार होता आणि त्याचे फार दूरवर परिणाम होणार होते. तो आपल्या पुत्राला जो आशीर्वाद देणार होता त्या आशीर्वादाने तो जणू देवाला तसे करण्यास भाग पाडणार होता किंवा त्याच्या शब्दांमुळे देव बांधला जाणार होता. एवढी महत्वाची गोष्ट करताना आपण चूक करू नये यासाठी तो फार दक्षता घेतो. मला वाटतं की आपल्या अधुदृष्टीमुळे आपण कदाचित फसले जाऊ अशी शंका इसाकाला आली असावी, म्हणून तो प्रत्येक वेळेस त्या शंकेचे निरसन करून पाहत होता. मला आपणाला परत एकदा सांगू द्या की इजाकाचे आपले आवडते अन्न खाऊन द्राक्षरस पिऊन व तृप्त होऊन आशीर्वाद देण्याचे हे कृत्य एका दैहिक स्वभावाच्या माणसाचे कृत्य वाटते. त्याने आपल्या मुलाला आशीर्वाद देण्यापूर्वी फक्त स्वतःच्या आवडीचा व इच्छेचा विचार केला. त्याला ना तर आपल्या देवाच्या इच्छेची व त्याने विदित केलेल्या भविष्याची जाणीव झाली, ना आपली पत्नी व आपला मुलगा याकोब यांच्या गरजेची जाणीव झाली. याउलट अब्रामाचे वागणे होते. आता आपण 28 आणि 29 ही वचने वाचूया. देव तुला आकाशाचे दहीवर, पृथ्वीवरील सुपीक जमिनी आणि विपुल धान्य व द्राक्षरस देव. लोक तुझी सेवा करोत, वंश तुला नमोत, तू आपल्या भाऊबंधांचा स्वामी हो. तुझे सहोदर तुला नमोत, तुला शाप देणारे सगळे शापग्रस्त होत, तुला आशीर्वाद देणारे सगळे आशीर्वाद पावत. जो आशीर्वाद इसाकाला मिळाला होता तोच त्याने आपल्या मुलाला दिला, परंतु हा आशीर्वाद देवाने आधीच याकोबाला दिला होता आणि तो ही फसवणूक मान्य करणार नव्हता. श्रोत्यांनो लक्षात घ्या की इसाकाने एसावाला आशीर्वाद देण्याची योजना आपला हेतू साध्य करण्यासाठी बनवली होती. त्याला एसाव प्रिय होता व त्याला आपल्याकडून उत्तम ते मिळावे अशी त्याची इच्छा होती. श्रोत्यांनो ही अपेक्षा रास्त आहे की देव ज्यांना आशीर्वाद देतो व ज्यांच्याद्वारे आपली योजना पूर्णत्वास नेतो त्यांनी सद्गुणांचे पुतळे असायला हवे. परंतु जर देवानेही माणसाकडून हीच अपेक्षा ठेवली तर तो आपली कोणतीही योजना अंमलात आणू शकणार नाही. याचे कारण असे की एकटा प्रभू येशू सोडला तर कोणीही मानव परिपूर्ण नाही. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की सर्वांनी पाप केले आहे, नीतिमान कोणी नाही, एकही नाही, सर्व देवाच्या कृपेला अंतरलेले आहेत. म्हणून पापी व्यक्तीला परमेश्वराजवळ येऊन पापांची क्षमा मागणे अवश्य आहे. ख्रिस्ताच्याद्वारेच पापांची क्षमा आम्हाला उपलब्ध होऊ शकते. तर श्रोत्यांनो मला खात्री आहे की परमेश्वर आज आपणाशी बोललेला आहे. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ.
आजच्या उपासना कार्यक्रमात परमेश्वराच्या जिवंत वचनातून मार्गदर्शन आपण ऐकलं. आजच्या या वचनातून आपणास काही आशीर्वाद मिळाला असेल यात काही शंका नाही. श्रोत्यांनो जीवनविषयक काही शंका असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास किंवा काही प्रार्थना निवेदन असल्यास पत्राद्वारे आम्हास अवश्य कळवा. आम्हाला अगदी आनंदच होईल. पत्र व्यवहारासाठी आमचा पत्ता लिहून घ्यावा. कार्यक्रम उपासना, पोस्ट बॉक्स क्रमांक 102, बेझनबाग, नागपूर, पिनकोड क्रमांक 440004.
आमचा ईमेल अॅड्रेस आहे marathittb@radio882.com. ईमेल अॅड्रेस पुन्हा एकदा ऐका, marathittb@radio882.com.
बरं तर आता इथंच थांबूया, कारण आपल्या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. पुन्हा आपली भेट आपल्या पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.